नमस्कार। आकाशवाणी पणजी या प्रादेशिक खबरा विभागावरी सुरज कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपति भवनात पद्म पुरस्कार प्रदान करतल्यो। लोकसभा वेचणुकेच्या दुसऱ्या टप्प्या खातीर प्रचार सोपाक दोन दीस उरिल्ल्यान राजकीय पक्षांचे फुडारी आपापल्या उमेदवारांक तेको मेळोवपा खातीर फाटोफाट रॅली आनी रोड शो। प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या अलिगडात वेचणूक रॅलीत उलोवप करतले। मणिपुरात आज इनर मणिपूर संसदीय मतदारसंघातल्या 11 मतदार केंद्रांनी परतून मतदान जातले। फुडल्या 4 दिसात उदेन भारताचेर खर गरमीच्या ल्हाराचो प्रभाव उरतलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला। मॅरेथॉन रेस वॉक मिक्स रिले सर्तीत प्रियंका गोस्वामी आणि अक्षदीप सिंग हांणी भारता खातीर पॅरीस 2024 ऑलिंपिक कोटा मेळयलो। बुद्धिबळ 17 वर्सां पिरायेचो भारतीय खेळगडो डोमराजू गुकेश हांणी टोरंटोत जाल्ले फिडे कॅन्डिडेट सर्त जिखपी सगळ्यात तरणाचो खेळगडो म्हणून इतिहास घडयलो। आता पुराय खबरो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करतल्यो। आदले राष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि भरतनाट्यम नृत्यांगना डॉ पद्मा सुब्रमण्यम हांका पद्मविभूषण प्रदान करतले। डॉ बिंदेश्वर पाठक हांका मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्कार दितले। अभिनेतो मिथुन चक्रवर्ती आणि गायिका उषा उतूप हांका पद्मभूषण पुरस्कार प्रदान करतले। पद्म पुरस्कार हे देशातले सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि ते पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणीत प्रदान करतात। लोकसभा वेचणुकेच्या दुसऱ्या पावण्या खातीर प्रचार सोपाक 2 दीस उरिल्ल्यान राजकीय पक्षांचे फुडारी आपापल्या उमेदवारांक तेको मेळोवपा खातीर फाटोफाट रॅली आणि रोड शो करून मतदारांक आपल्या वटेन हाडपाचे सगळे यत्न करत असतात। केरळात 20, कर्नाटकात 14, राजस्थानात 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात दरेकी 8, मध्य प्रदेशात 7, आसाम आणि बिहारात दरेकी 5, अस्तंत बंगाल आणि छत्तीसगडात दरेकी 3 आणि त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरात दरेकी 1 सुवाती खातीर शुक्रारा या दुसऱ्या पावण्यात मतदान जातले। भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातल्या जालेर आणि बांसवारा हांगा वेचणुकेच्या रॅलीक उलोवप केले। फुडाऱ्याच्या गरजाप्रमाण मुळाव्या साधन सुविधांची उदरगत करपाक शकता, तरणाट्यांची सपना समजून ते प्रमाण धोरणां करपाक शकता आणि बायला शेतकार गरीब वंचित आदिवासी आणि मागास वर्गाची जतनाय घेऊ शकता असे एक स्थिर सरकार देशात जाय असे त्यांनी सांगले। प्रधानमंत्री मोदी यांनी काँग्रेसीचे संदवादी युती केल्याचा आरोप केला आणि देश अशा युतीच्या हातात दिवक पावना असे म्हणाले। दुसरे वटेन बालुरघाटा हांगा जाल्ले भौशीक बसकेत उलयताना तृणमूल काँग्रेसची मुखेली ममता बॅनर्जी आणि भाजपाच्या फुडारपणाखाला केंद्र सरकारन अल्पसंख्यकांक आणि अनुसूचित जनजाती लोकांसहित सामान्य मनशाकडे दुर्लक्ष केला असे सांगले। कटिहारात जाल्ल्या भौशीक बसकेत उलयताना भाजपाचे वरिष्ठ फुडारी अमित शहा काँग्रेस आणि राजद फुडारपणाखाला ग्रँड अलायन्स जंगलराजाच्या काळात बिहाराक परतून धुकलपाक सोदता असो आरोप केला। प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या अलिगढ वेचणूक रॅलीत उलोवप करतले। ह्या महिन्याच्या 26 तारखेक जावपी लोकसभा वेचणुकेच्या दुसऱ्या पावण्यात अलिगढ संसदीय मतदारसंघात वेचणूक जावपाची आसा। अलिगढ मतदारसंघात सध्याचे खासदार आणि भाजपा उमेदवार सतीश गौतम, समाजवादी पक्षाचे चौधरी बिजेंद्र सिंग आणि बहुजन समाज पक्षाचे हितेंद्र कुमार हांच्या मधी त्रिकोणी लढत जावपाची आसा। मणिपुरात आज इनर मणिपूर मतसंस्थीय मतदारसंघातल्या 11 मतदान केंद्रांनी परतून मतदान जातले। आज सकाळी 7 ते सांजे 5 मेरेन या मतदान केंद्रांनी मतदान करपाचे निर्देश केंद्रीय वेचणूक आयोगान राज्य वेचणूक आयोगाक दिला। गुजरातात लोकसभा वेचणुके खातीर 328 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले। विधानसभा पोटवेचणुके खातीर 27 उमेदवारांच्या अर्जाक मान्यताय मेळ्ळा। काल उमेदवारी अर्जांची छाननी झाली। प्रस्तावकाच्या स्वाक्षरीतल्या विसंगतीक लागून काँग्रेसच्या सुरत लोकसभा उमेदवार निलेश कुंभणीची उमेदवारी न्हयकारली असे आमच्या संवाददात्यान म्हळा। काँग्रेसीचो पर्यायी उमेदवार सुरेश पत्सला हाचोय उमेदवारी अर्ज अवैध झालो, ताका लागून सुरत मतदारसंघातल्यान काँग्रेसीचो उमेदवार असतना। गांधीनगर लोकसभा मतदारसंघात चडांत 30 उमेदवार आणि अनुसूचित जमाती खातीर राखून दवरले बारडोली लोकसभा सुवातेर उण्यात उणे 3 उमेदवार आसात। लोकसभा वेचणुके खातीर वट्ट 433 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आणि विधानसभा पोटवेचणुके खातीर 37 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली। संसदीय वेचणुकेच्या मळार उमेदवारांचो आंकडो आज स्पष्ट जालो। आज उमेदवारी फाटी घेवपाचो निमणो दीस आसा। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी आयकतात। 2023-24 या आर्थिक वर्षात देशाचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 17.7% वाढून 19,58,000 कोटी रुपया झाला. फाटल्या वर्षात 16,64,000 कोटी रुपया आशिल्ले. या आर्थिक वर्षातले संकलन अंदाजपत्रकाच्या अंदाजापेक्षा 7.4% चढ असा, म्हणजे 1,35,000 कोटी रुपया चढ असा. फुडल्या 4 दिसात उदेंत भारताचेर खर गरमीच्या लहाराचो प्रभाव चालू उरतलो. आयज ओडिशाच्या कांय वाठारांनी आनी फुडल्या 4 दिसात अस्तंत बंगाल, झारखंड, बिहार आनी उत्तर प्रदेशाचेर गरमीचे ल्हार आसतले असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. अस्तंत बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक आनी केरळ या वाठारांनी या महिन्याचे 25 तारखेमेरेन उष्ण आनी दमट हवामान चालूच उरतले अशे हवामान खात्यान सांगला. मजगती फुडल्या 3 दिसात ईशान्य भारत आनी लागसारच्या वाठारांनी गडगड वीज आनी वादळी वाऱ्यासयत व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा आनी अस्तंत बंगाल या वाठारांनी बुधवार मेरेन अशेच वातावरण आसतले अशे हवामान खात्यान सांगला. उत्तर भारतात आयज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंडचेर हलको ते मध्यम पावस, बर्फ पडप, गडगड वीज पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मध्य भारतात फुडले 2 दीस मध्य प्रदेश, महाराष्ट्र आनी छत्तीसगडाचेर हलको ते मध्यम पावस, गडगड वीज पडपाचो अदमास आसा. दक्षिण भारतात फाल्यां तामिळनाडू, केरळ आनी पुडुचेरीचेर आनी बुधवार मेरेन आंध्र प्रदेश आनी तेलंगणाचेर अशी हलक्या आनी मध्यम पावसाची परिस्थिती आसतली अशें हवामान खात्यान सांगला. मॅरेथॉन रेस वॉक मिक्स रिले सर्तीत प्रियंका गोस्वामी आनी अक्षदीप सिंग हांणी भारता खातीर पॅरीस 2024 ऑलिंपिक कोटा मेळयलो. आयतारा तुर्कस्तानच्या अंतल्यात जाल्ले संवसारीक एथलेटिक्स रेस वॉकिंग टीम वस्तादपण 2024 सर्तीत 28 वाद मेळून हे जोडयेन भारता खातीर पॅरीस 2024 ऑलिंपिक पात्रताय मेळयली. आकाशदीप सिंग आनी प्रियंका गोस्वामी हांणी 3:05:03 अशी वेळ नोंदयली. रेस वॉक वर्गात नवी भर घालपी मॅरेथॉन मिक्स रिलेसत पॅरीस 2024 ऑलिंपिकात पदार्पण करता. बुद्धिबळात 17 वर्सां पिरायचो भारतीय खेळगडो डोमराजू गुकेश हांणी टॉरंटोत जाल्ले फिडे कँडिडेट सर्त जिखपी सगळ्यात तरणाटो खेळगडो म्हणून इतिहास घडयलो. काल राती निमण्या फेरयेत गुकेशान आपल्या वांगडा किताबाचो दावेदार आशिल्ल्या हिकारू नाकामुरा वांगडा डाव बरोबरीत दवरलो. गुकेश आता मेरेनचो कँडिडेट सर्तीचो सगळ्यात तरणाटो वस्ताद जाला. विश्वनाथन आनंदा उपरांत संवसारीक बुद्धिबळ सर्तीत पात्र ठरपी तो दुसरो भारतीय थारला. ह्या जैताक लागून गुकेश संवसारीक बुद्धिबळ वस्तादपणा खातीर जावपी खेळात सध्याचो वस्ताद चीनाचो डिंग लिरेन हाका आव्हान दितलो. आयपीएल क्रिकेटात काल राती जाल्ल्या खेळात गुजरात टायटन्सान पंजाब किंग्साक 3 गडे राखून हारयले. ग्रुप हाऊस जिखून पहिली फलंदाजी करताना पंजाब किंग्सान 20 षटकांत 142 धावण्यो काढल्यो. जैता खातीरची 143 धावण्यांची मोख गुजरात टायटन्सान 19.1 षटकांत 7 गडे वगडावन गाठली. काल राती जाल्ल्या दुसऱ्या खेळात कोलकाता नायट रायडर्सान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरक 1 धावणेन हारयलो. पहिली फलंदाजी करताना कोलकातान 20 षटकांनी 6 गडे वगडावन 222 धावड्यो काढिल्ल्यो. ताका जाप दिताना आरसीबीक 20 षटकांनी 221 धावण्या मेरेनूच मजल मारपाक शक्य जाली. आयज सांजेच्या 7:30 वरांचेर जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानार राजस्थान रॉयल्स आड मुंबय इंडियन्स हो खेळ जातलो. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करतल्यो. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या टप्प्या खातीर प्रचार सोपाक 2 दीस उरिल्ल्यान राजकीय पक्षांचे फुडारी आपापल्या उमेदवार तेको मेळोवपा खातीर फाटोफाट रॅली आनी रोड शो करतात. प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज उत्तर प्रदेशातल्या अलिगडात वेंचणूक रॅलीत उलोवप करतले. मणिपूरात आयज इनर मणिपूर संसदीय मतदारसंघातल्या 11 मतदान केंद्रांनी परतून मतदान जातले. फुडल्या 4 दिसात उदेंत भारताचेर खर गरमीच्या लहाराचो प्रभाव चालू उरतलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. मॅरेथॉन रेस वॉक मिक्स रिले सर्तीत प्रियंका गोस्वामी आनी अक्षदीप सिंग हांणी भारता खातीर पॅरीस 2024 ऑलिंपिक पात्रताय कोटा मेळयलो. आनी बुद्धिबळात 17 वर्सां पिरायेचो भारतीय खेळगडो डोमराजू गुकेश हांणी टॉरंटोत जाल्ले फिडे कँडिडेट सर्त जिखपी सगळ्यात तरणाटो खेळगडो म्हणून इतिहास घडयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.